Book 2
17
17
17
A casa
Ghara sabhavati
Ghara sabhavati
Ecco la nostra casa
He amce ghar ahe
He amce ghar ahe
Sopra C'è il tetto.
Var chappar ahe.
Var chappar ahe.
Sotto c'è la cantina.
Khali talghar ahe.
Khali talghar ahe.
Dietro la casa c'è un giardino.
Gharacha maghe bag ahe.
Gharacha maghe bag ahe.
Davanti alla casa non c'è nessuna strada.
घराच्या समोर रस्ता नाही
घराच्या समोर रस्ता नाही
vicino alla casa ci sono degli alberi
घराच्या बाजूला झाडे आहेत
घराच्या बाजूला झाडे आहेत
ecco il mio appartamento
माझी खोली इथे आहे
माझी खोली इथे आहे
Ecco la cucina e il bagno.
Ithe swayampak ghar ani snan ghar ahe.
Ithe swayampak ghar ani snan ghar ahe.
Lì ci sono il salotto e la camera da letto.
Tithe divan khana ani shayan gruha ahe.
Tithe divan khana ani shayan gruha ahe.
La porta è chiusa.
घराचे पुढचे दार बंद आहे
घराचे पुढचे दार बंद आहे
ma le finestre sono aperte
पण खिडक्या उघड्या आहेत
पण खिडक्या उघड्या आहेत
oggi fa caldo
आज गर्मी आहे
आज गर्मी आहे
noi andiamo in salotto
चला आपण दिवाणखान्यात जाऊया
आम्ही दिवाणखान्यात जातो
lì ci sono un divano e una poltrona
तिथे एक सोफा आणि हातांची खुर्ची आहे
तिथे एक सोफा आणि एक हाताची खुर्ची आहे
si sieda
आपण बसा ना
कृपया खाली बसा
lì c'è il mio computer
तिथे माझा संगणक आहे
तिथे माझा संगणक आहे
lì c'è il mio stereo lì c'è il mio impianto stereo
तिथे माझा स्टीरियो आहे
तिथे माझा स्टीरियो आहे
il televisore è nuovo di zecca
दूरदर्शन संच एकदम नवीन आहे
दूरदर्शन संच एकदम नवीन आहे